आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात 288 नगरपालिका आणि 285 नगराध्यक्षपदांच्या निवडणूक निकालात महायुतीतल्या घटक पक्षांची सरशी, भाजपाला सर्वाधिक जागा. अरुणाचल प्रदेश आणि मेघालयमध्येही स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत भाजपाचा विजय. जी रामजी आणि शांती विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी. रेल्वेची भाडेवाढ येत्या 26 तारखेपासून लागू होणार आणि महिला क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध T20 मालिकेत भारताची 1-0 अशी आघाडी. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रातल्या 288 नगरपरिषदांच्या आणि 285 नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांचे निकाल काल जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत भाजपा 117 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष राहिला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षानं 53 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 37 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला 28, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 7, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 9 जागा मिळाल्या, तर अपक्ष आणि इतरांना 37 जागा मिळाल्या आहेत. 3 नगराध्यक्ष पदांसाठीच्या निवडणुका याआधीच बिनविरोध झाल्या होत्या. या निवडणुकीत स्थानिक पातळीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या वेगवेगळ्या तडजोडी झाल्या होत्या, तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत्या. पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निकालांमध्ये जिल्ह्यातील 17 पैकी 10 ठिकाणी नगराध्यक्षपद अजित पवार गटाकडे गेलं आहे. दरम्यान जेजुरी नगरपरिषदेच्या निकालानंतर गुलालाची उधळण आणि फटाके फोडताना आगीचा भडका उडाल्यानंतर 16 जण भाजल्याची घटना घडली आहे. भाजपा आणि महायुतीचा विजय म्हणजे लोकांनी विकास कामाला दिलेली पावती असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या निवडणुकीत मतदार प्रक्रियेचा गोंधळ घातला गेला, तसंच ही निवडणूक मुक्त आणि निर्भय वातावरणात झाली नसल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. अरुणाचल प्रदेशातल्या स्थानिक संस्था निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं मोठा विजय मिळवला. या निवडणुकांसाठी 15 डिसेंबर रोजी मतदान झालं होतं. भाजपानं इटानगर महानगरपालिका निवडणुकांमध्येही निर्णायक विजय मिळवला असून 20 पैकी 14 प्रभागांमध्ये यश मिळवलं. क्षेत्रीय पक्ष अरुणाचल पीपल्स पार्टी पासीघाट महानगरपालिकांमध्ये 8 पैकी 5 जागा भाजपानं पैकी 2 जागांवर विजय मिळवला, 1 जागा अपक्ष उमेदवारानं मिळवली. विरोधी पक्ष काँग्रेसला या दोन्ही निवडणुकांमध्ये एकही जागा जिंकता आली नाही. मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी पक्षाच्या प्रचंड विजयाबद्दल मतदारांचे आभार मानले आहेत. राज्य निवडणूक आयोगानं काल रात्री जाहीर केलेल्या अंतिम निकालांनुसार जिल्हा परिषदेच्या 245 जागांपैकी 59 बिनविरोध जागांसह 170 जागा भाजपानं जिंकल्या आहेत. त्यामुळे जिल्हास्तरावरील स्थानिक संस्थांवर त्यांचं वर्चस्व प्रस्थापित झालं आहे, तर पीपी 28 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय जन पार्टी एनपीपीनं एका बिनविरोध जागेसह 5 जागा जिंकल्या, तर अपक्ष आणि इतर उमेदवारांनी 23 जागा जिंकल्या. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पुनरावृत्ती करत भाजपानं 8,208 पैकी 6,085 जागा जिंकल्या. यामध्ये 5,211 जागांवर त्यांनी बिनविरोध विजय मिळवला. पीपीएनं 648 जागा जिंकल्या, तर अपक्षांनी 627 जागा जिंकल्या. राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं 396 जागांवर विजय मिळवला. एनपीपीनं 160 तर लोक जनशक्ती पक्षानं 27 जागा जिंकल्या. आम आदमी पक्षाला 1 जागेवर यश मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत अथक परिश्रम घेतलेल्या सर्व ठिकाणच्या कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे आभार मानले आहेत. विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका अभियान ग्रामीण म्हणजे जी रामजी विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली आहे. मनरेगा योजनेची जागा घेणारा हा कायदा एका आर्थिक वर्षात ग्रामीण भागातल्या प्रत्येक कुटुंबात 125 दिवसांच्या रोजगाराची हमी देतो. गेल्या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांनी हे विधेयक मंजूर केलं होतं. ग्रामीण भागात आत्मनिर्भरता, समृद्धी, सर्वसमावेशक विकास आणि सक्षमीकरण ही या कायद्याची उद्दिष्ट आहेत. हा कायदा ग्रामीण भारताच्या विकासातला मैलाचा दगड ठरेल, असं ग्रामविकास मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. राष्ट्रपतींनी हिवाळी अधिवेशनात संसदेनं मंजूर केलेल्या नवीकरणीय आण्विक ऊर्जा विकास आणि वापर म्हणजेच शांती विधेयकाला मान्यता दिली आहे. हे विधेयक नागरी आण्विक क्षेत्राशी संबंधित सर्व कायद्यांचा समावेश करते आणि त्यात खासगी भागधारकांच्या सहभागासाठी मार्ग खुले करते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रेल्वेनं प्रवास भाड्यात बदल केले असून ते येत्या 26 डिसेंबरपासून लागू होणार आहेत. यात सर्वसामान्य वर्गाच्या प्रवास भाड्यात 215 किलोमीटर अंतरापर्यंत काहीही बदल झालेला नाही. त्यापुढच्या सामान्य वर्गाच्या प्रवासासाठी प्रति किलोमीटर 1 पैसा तर मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी प्रति किलोमीटर 2 पैसे भाडेवाढ झाली आहे. 500 किलोमीटर अंतराच्या प्रवासाकरता 10 रुपये जास्त मोजावे लागतील. उपनगरी गाड्यांच्या प्रवास भाड्यात बदल झालेला नाही असं रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. रेल्वे अपघातांमुळे हत्तींच्या होणाऱ्या मृत्यूवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालय उपाययोजना राबवणार आहे. यासाठी अपघात प्रवण क्षेत्रांची माहिती घेण्याचे आदेश रेल्वेला देण्यात आले आहेत. केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल पश्चिम बंगालमधल्या सुंदरबन क्षेत्रातल्या गोदाव इथं पत्रकारांशी संवाद साधला. हत्तींनी केलेल्या हल्ल्यात मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईची प्रक्रियाही सुलभ करण्यात येणार आहे. दरम्यान आरवली पर्वतरांगांची नवी व्याख्या केवळ मोठ्या प्रमाणावर खाणकामाला मोकळीक देण्यासाठी केली असल्याच्या आरोपाचं केंद्र सरकारनं खंडन केलं आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल सुंदरबन व्याघ्र प्रकल्पात वार्ताहरांना सांगितलं की सर्वोच्च न्यायालयानं या परिसरात नवीन खाणकामाला स्थगिती दिली आहे आणि नवीन व्याख्येनुसार आरवली डोंगररांगांमधला 90% परिसर संरक्षित झाला आहे. भारत 2040 चंद्रावर उतरण्याची तयारी करत आहे. कदाचित तिथं पडणारं पहिलं पाऊल तुमचं असू शकतं. सातत्यपूर्ण प्रयत्न, चिकाटी, निर्धार आणि कठोर परिश्रमातून हे स्वप्न सत्यात उतरवा असं प्रतिपादन अंतराळवीर आणि भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी काल पुण्यात केलं. शुभांशू शुक्ला यांनी पुणे पुस्तक महोत्सवाला भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या अंतराळ मोहिमेचे रोमांचक अनुभव पुणेकरांसमोर मांडले. भारतात नवीन अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत असून भारतीय अंतराळवीरांना या केंद्रात प्रशिक्षित होता येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पुणे पुस्तक महोत्सवाची काल सांगता झाली. लाखो जणांनी या पुस्तक महोत्सवाला भेट दिली असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली आहे. भारताचे सर्वात प्रभावशाली आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात येत आहे. शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि अकादमिक मंचावर गणिताची वैज्ञानिक प्रगती आणि दैनंदिन जीवनातील महत्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. रामानुजन यांच्या असाधारण योगदानाच्या स्मरणार्थ सरकारनं डिसेंबर 2011 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिन म्हणून घोषित केला. त्यानंतर 2012 हे वर्ष देशात राष्ट्रीय गणित वर्ष म्हणून साजरं करण्यात आलं. नवी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर काल दिव्य कला मेळ्याच्या 28 आवृत्तीचा समारोप विविधरंगी कार्यक्रमांच्या सादरीकरणानं झाला. या 9 दिवसांच्या मेळ्यात देशभरातून आलेल्या दिव्यांगांच्या सर्जनशील आणि रचनात्मक उत्पादनांना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीनं प्रदर्शन आणि विक्रीसाठी मंच उपलब्ध करून देण्यात आला होता. दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या वतीनं आयोजित या दिव्य कला मेळ्यामध्ये 20 राज्यांमधून 100 जास्त दिव्यांग कारागीर आणि उद्योजक सहभागी झाले होते. महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघानं काल रात्री विशाखापट्टणममध्ये झालेल्या पहिल्या टी आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेला 8 गडी राखून पराभूत करत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेच्या 122 धावांचं लक्ष भारतानं 14 षटकं आणि 4 चेंडूत पूर्ण केलं. भारताकडून जेमिमा रोड्रिग्जनं 44 चेंडूत 69 धावा केल्या. तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली विश्वचषकाच्या तयारीचा भाग म्हणून श्रीलंकेविरुद्ध 5 टी20 सामने खेळणार आहेत. मालिकेतला दुसरा सामना उद्या विशाखापट्टणममध्ये खेळला जाईल तर उर्वरित 3 सामने तिरुअनंतपुरममध्ये होतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रात 288 नगरपालिका आणि 285 नगराध्यक्षपदांच्या निवडणूक निकालात महायुतीतल्या घटक पक्षांची सरशी, भाजपाला सर्वाधिक जागा. अरुणाचल प्रदेश आणि मेघालयमध्येही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाचा विजय. जी रामजी आणि शांती विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी. रेल्वेची भाडेवाढ येत्या 26 तारखेपासून लागू होणार. आणि महिला क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिकेत भारताची 1-0 अशी आघाडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.